प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु माशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम सच्चो सरी कार्यक्रम तोन केंजन वालेट सब भई भाईडू नंसे लखनु प्रभु यीशु ना पवित्र पड़ो डे में को सब तोन नवा सेवा उंडेद कार्यक्रम तोन केंजन बात ते मिया मनते बांगे भी विचार को आई तंग हुई या फिर मिवा बांगे भी प्रार्थना निवेदन हुए ते इमट माकुन जरूर बते की किट अने अमट मी नल हमेशा प्रभु यीशु से प्रार्थना क्या तोड़म तिवड़ संग वालेट सबसे पहले अमट प्रभु से प्रार्थना की कम परमेश्वर दाऊनी अमर सब उन बार फिर यीशु मसीह ना नाम ते निकर रुवाई तोड़म उन्हें अमर निकुन अव सब बरकत न लाई धन्यवाद सिया तोड़म बवेन इम्मा मावा रोज तदिया ते सिया तो नी अव ने इम्मा वोड सब अनाथ गरीब बेसारा उन्हें लाचार लोगोड़ा कमी तुन वे पूरो किम प्यारो प्रभु नी इत घड़ी ते मावा ने से प्रार्थना कि नेटा नी वंग इव जीव तो वचन कनु अंडे भी पड़ा गहरो तल पुंदा लाई मावा मदद की ओंडे येड़ सब केंजन वाले भरड़ा अनि सिलक न डूमते बोले भी बांगे भी मुसीबत ते हुए ते इमा वड़ा सब परेशानी नू हटे किसी सिम प्यारे प्रभु नी अमरनी को सब मांदिंग लाए धन्यवाद सीता के इत बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तले की तुन आमीन प्यारो भरड़ी तन सिलक नीट अनि नैर नमट अपनो कार्यक्रम ते पुरानो नियम तल ಜಕರಿಯನ ಕಿತಾಬ್ ತಲೆ ಅದನ್ನು ಬಾರಪಾಡ್ತಾ 11 ವಚನ ತಲ ಅರಿಕೊನ್ 14 ವಚನ ಲುಗುಸ್ ನೇರ್ಣ ಮಠ ವಿಚಾರ ಕಿ ಕಮ್ ಅನಿ ನಾಕುನ್ ಆ ಸೈ ಕಿ ಇಮಟ್ ಸಬ್ಬೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮಹಾನ್ ಪ್ರೇಮನಿ ದಯಾತೆ ಅಚ್ಛಬಲ್ ಹೈಟ್ ಹೋಯ್ ಅನಿ ನಿಟೈತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುನ್ ಕೆಂಜನ್ ಲೈ ತಯಾರ ಹೈಟ್ ಹೋಯ್ ತನ್ನ ಉಂದಿ ಮೇಲ ಫಿರ್ ಇತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಮಿಯ ಸ್ವಾಗತ್ ಕ್ಯಾತೋನ ಅನಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವುನ್ ತಲ್ವಿ ಮೀ ನಲ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕ್ಯಾತೋನ ಕಿ ಇತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುನ್ ಕೆಂಜನ ಜರಿಯ ತಲ್ ಓಲ್ ಮಿಕು ಸಬ್ ತುನ್ ಬರ್ಕ ಸೇವಿಲ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುನ್ ಹಮೇಶಾ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಟ್ ಫೋನ್ ತೊಳೈಕಿ ಈ ಉದ್ಯಾಂಗ್ ನೆ ಅಮಟ ಪುನು ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಪುರಾಣ ನಿಯಮ ತಲ್ ಜಕರಿಯನ ಕಿತಾಬ್ ತಲ್ ಉಂದಿ ಖಾಕನಲ್ ಅಪನು ಅಧ್ಯಯನ ತುನ್ ಕಿಸರೆ ಮಾತೋಳ ಅನಿತ್ ಕಿತಾಬ್ ಪುರಾಣ ನಿಯಮ ತ 38 ನಂಬರ್ ತ ಕಿತಾಬಾನ್ ಅನಿತ್ ಕಿತಾಬ್ ತೆ ಅಧ್ಯಯನ ತ ಖಾಸ್ ಮಾಂದಿಯಾನ್ ಮಸೀನ ವಾಯ್ನ ನಿಟೈತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಅಮಟ್ ಬಾರ ಪಾಠ ತ ಅಧ್ಯಯನ ತುನ್ ಕಿಸರೆ ಮಾಯ್ಕಮ್ ಅನಿತ್ ಪಾಠ ತೆ ಮವಾ ಖಾಸ್ ಮಾಂದಿಯಾನ್ ಯರುಸಲಂ ಅನಿ ಪ್ರಭುನ ಅದ್ಯ ಇದ್ಮಾದಿಯಾರಿ ಕುನ್ ಪಿಜ್ಜಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಅಮರ್ ದೌದ್ ತ ಖಾನನ್ ತ ಲೈ ಅನಿ ಯರುಸಲಂ ತ ಭಾರತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಾಯ್ದಾನ ಅಧ್ಯಯನ್ ತುನ್ ಕೀತಂ ಅನಿ ನೆಡ್ ಬಿಮವ ಅಧ್ಯಯನ್ ತ ಮಾದಿಯಾನ್ ಪಿಜ್ಜಡ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ್ ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಅಮಟ್ ಹುಡ್ತಂ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಸ್ರಾಲ್ ಪ್ರಜಾ ತ ಪರ್ರು ತನ್ವ ಅನುಗ್ರಹ ಅನಿ ದಯಾ ತ ವಾಯ್ದ ಕಿತ್ತೋ ಲೈ ಅನಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಯೌನನ ಪ್ರಕಾಶಂತ ಕಿತಾಬ್ ತೆ ಇವನ್ ಬತೆಗಿತ್ತು ಲೈಕಿ ಓಲ್ 144,000 ಇಸ್ರಾಯೇಲಿನ ಪರ್ರು ಚಾವಾಡ್ತು ಲೈ ಬೋಳ್ ಕಿಪಳ ದುಃಖ ತ ಬಖತ್ ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಗವಾಯಿತು ಸ್ಯಾನುಡ್ ಪ್ರಕಾಶಂತ ಕಿತಾಬ್ ತ ಯೋಳು ಪಾಡ್ತಾ ನಾಲು ವಚನ್ ತೆ ಯೌನಲ್ ಚೇಲ್ ತನ್ ವೋ ಮಾಂದಿತೋನ್ ದರ್ಶನ್ ತುನ್ ಬತೆಗ್ಯಾ ತು ಲೈಕಿ ಅನಿ ಬಚ್ಚೋಳ್ ಪಾಡ್ರು ಛಾಪಲಗೆ ಮತ್ತು ಒಳಗಿಂತಿಕೆನ್ಸ್ತಾನ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ತೋಳ್ ಮರ್ಕನ ಸಬ್ಬೆ ಪಾಡಿ ನಲ್ ಉಂದೆ 144,000 ಯುಳ್ಪರ್ರು ಛಾಪ ಲಗೆ ಮಸೀತ ಈ ಗೈದ್ಮಾಂದಿ ಸಾಪ್ ಪತಲಾಗಿ ದೈಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಉಂದೆ 144,000 ಇಸ್ರಾಯೇಲಿಡುನ್ ತನ್ ಉದಿನ್ ನಲ್ ಅಲಗ್ ಕಿ ತೋಲೈ ಬೋಳ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಗವಾಯ್ತು ಸ್ಯಾನುಡ್ ಮಗರ್ ಬಪ್ಪೋಳ್ ಇದ್ ಅದನೇಟಿ ತ ಮಾಂದಿಯಾನ್ ಯಾನಿ ಕಿ ಪ್ರಭುನ ದಿಯಾತ ಮಾಂದಿಯಾನ್ ಇದ್ ವಾಯ್ನ ವಾಲೆ ಬಖತ್ತ ಮಾಂದಿಯಾನ್ ಇತ್ಪಳ ದೂಕ್ತ ಬಖತ್ತ ಮಾಂದಿಯಾನ್ ಬಪ್ಪೋಳ್ ಎಳ್ಳುಗೋಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಗವಾಯ್ತು ಸ್ಯಾನುಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಳ್ ಗವಾ ಬನೆ ಮಾಯ್ನುಳ್ ಇದ್ದೇನ ಅಲವ ಒಂದು ದೂಸರೋ ಖೂಬ್ ಪಳ ಝುಂಡ್ ಬಿ ಐ ಜೇನ್ ಪರೋ ಛಾಪ ಲಗೆ ಮಾಯಲ್ ಪರಿತ್ಪಳ ಲೂಗೋಳ ಝುಂಡ್ ತ ಗಿಂತಿ ಆಯ್ಲ ಲಿಕ್ಕಿ ಓಡ್ ಓಡ್ ದೂಸರೋ ಯೌ ದಿಡ್ ಜಾತಿಡ ಅಂದುಳ್ ಜೇಳಕ್ ನ ಪರೋ ಪಳ ದೂಕ್ತ ಬಖತ್ ಛಾಪ ಲಗೆ ಮಾಯಲ್ ವರ್ರು ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಹೇಳೆ ಬಹುನ್ ಕೇನೆ ಕ್ಯಾಮಟ್ ಪಳೆ ಮಾತಾಮ್ ಬಲ್ಕಿ ದೂಸರು ಜಾತಿ ವಾಲೆ ನಭಿ ಉಂದಿ ಖೂಬ್ ಪಳ ಝುಂಡಾನ್ ಓಳ್ಪರ್ರು ಬಿ ಛಾಪ್ ಲಗೆ ಮಾಯಲ್ ಅನ್ ಏಳ ಗೆಂತಿ ಪಕ್ಕ ಹೇಳೆ ಏಳ ದುಃಖ ಅನುಭವ ಕ್ಯಾನುಳ್ ಅನಿತ್ ಸತಾವಣ್ಣೆ ದುಃಖ ಘಡಿತ ಜೀವ್ತು ಸಚ್ಚು ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾಹಿನಲ್ ನಿತ್ತಾನುಳ್ ಉನ ಗವಾಯ್ಸ್ಯಾನುಳ್ ಪ್ಯಾರ ದೋಸ್ತಾಲುಡಿಟ್ ಮಸೀನೋಡ್ ವಿಶ್ವಾಸಿಡ ಮಂಡಲಿ ಈ ಧರ್ತಿ ತಲ್ ಅಲ್ಲಗಾಸಿ ಅಂದಾಲ್ ಬೌನ್ ಕಿಯ ಮಟ್ ಪಳೆ ಮಾಯ್ ತೊಳಂಕಿ ಪಳ ದುಃಖ ಬಖದ್ವಾಯನ ಮುನ್ನೆ ಇಹುನ ಆಯಲ್ ಮಗರ್ ಪವಿತ್ರಾತ್ಮಾಯ ಧರ್ತಿ ತೋನ್ ಚೋಳಿಕೆ ಸೇಲೆ ಅನ್ನಲ್ ಅನ್ ಮಸೀ ನೋಡ್ ವಿಶ್ವಾಸಿಡ ಮಂಡಲಿ ತ ಸಂಗ್ ನೆಹಲೆ ಅನ್ನಲ್ ಬಲ್ಕಿ ಇದ್ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ದುನಿಯತೆ ಇ ಧರ್ತಿ ತೇಹಿ ಮಂದಲ್ ಅತನ್ವ ಪುರಾನೋ ಸೇವಾ ತೆ ವಾಪಸ್ ವಾಸಿದಲ್ ಜೋ ಸೇವಾ ಅದ್ದೆನ ಪೆಂತಕುಸ್ತ ದಿಯತಲ್ ಪಹಲೆ ಮಂಜಿತ ಯಾನಿಕಿ ಎಲ್ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಥೈರಕಿ ತೋಳ್ ಲುಗುಡ್ಪರ್ರು ರಯ್ಯನುಲ್ ಜಕರಿಯಲ್ ಮಾ ಕೋನ್ ಬತೆಕ್ಯಾ ತೊಲೈಕಿ ಇಸ್ರಾಲ್ ತೋಳ್ ಪಿಸ್ತೋಳ್ ವಾಲೆಡ್ಪರ್ರು ಬೋಳ್ ಕಿ ಗುಲಾಮಿ ತಲ್ ಮಲ್ಸಿಕೋನ್ ವಾಪುಸ್ ವಾಯ್ನುಳ್ ಓಳ್ ಪರೋ ಆತ್ಮ ರಯ್ಯಲ್ ನಾವ ವಿಚಾರ ತಲ್ ಬಪ್ಪೋಡಲ್ ಇಸ್ರಾಲ್ ದೇಸ್ತ ಘಳೆಮಾಯನ ಆತು ಇಮಡ್ ಬಪ್ಪೋಡ ಎಲ್ಲ ಕೇಂಜ್ ಬಿಟ್ ಹೋಯ್ಕಿ ಇಸ್ರಾಯೇಲುಡೆ ಪರ್ರು ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಆತ್ಮ ರಯ್ಯಲ್ ಅನೆ ಬಪ್ಪೋಳ್ ಯೂನಾಯಲ್ ತೋಳ್ ಪ್ರಭು ಈ ಸುಮಸ್ಯನ್ ತನ್ವ ಛುಟ್ಕಾರ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆನ ರೂಪ್ತೆ ಮನಕಿಸಿಯತ್ತ ನೋಡ್ ಚಿಗ್ಗ 10 ವಚನ್ ತೆ ಅಮಟ್ ಪಳೆ ಮಾಯ್ ತುಳಂಕಿ ಅನ ದೌದ್ ತ ಖಾನ್ದಾನಿ ಯರುಸಲಂ ಮುಲುಕ್ ತೆ ಮಂದನ್ ವಾಲೆಳ್ ಪರ್ರು ದಯಾತಾನಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ತ ಆತ್ಮ ತುನ್ ರೋಹ್ಕ ಅಪ್ಪೋಳ್ ಓಡ್ನಾ ಖಾಕ್ ताके माय नोड यानी कि ना कुन बोन की वोडभेदे के सितोड़ अन अदने नल यून आड़ा नोड बहुन के वारो लमारी नल दुख्या तल अन इतल भारी दुख्या नोड बहुन के वारो ले मारे नल क्या तोड़ाई। प्यार दोस्त रुडेट इधन पहले क्या मर बे नहीं विचार घड़े की काम तन वो सलासी काम वाकुन परमेश्वर ता वचन ता ध्यान तल विचार क्या ना जरूरी है अदन ध्यान तल पढ़े माय नहीं बदन तल के मर सच्चाई तुन पुंदा को अने अद सच्चाई ता लेका काम की कम इत पछतावा ता महान दिया ता पूर्ति आयल बपोड़ के परमेश्वर दाऊ इहुन के अनुल बिगा इसराइली प्रजा परमेश्वर तही नल दुख क्याल बहुन के बोले तन वो वरोल मरिनी नल क्या तो लई इद असल ते पछतावा उन्दी महान दिया ता पूर्ति आयल बपोड़ की वोड प्रभु यीशु मसीह न खाग निगा क्या नोड तिरपाट ते मट इदने बार ते अच्छा ताल पढ़े माई कम इत पहलो वचन ते यमट पुंतोलम की अदनेटी दाऊद ता खानदान अने यरूशलम ते मानन वाले ढिनल पाप अनि बेकार तुन नोरना ईतल आसी दल की उन्दे पोंगन वाले ढोडा पोंगल अने तेरा पाठ ता सारुंग जनते अमट पढ़े माई तुलम की अपोड़ बोले वोन ताल पूछे क्या नुल कि नी वछाती ते इत घाव भाव ना तू अने वोल जवाब से अनुल की यू घाव ना कुन ना वोड दोस्ता लोड रोते पुट तू अद नेटी वोड वोन खाक निगा क्या नोड वोन पर रो जेन वोड जख्मी किसी से तोड़ अने वोन तल सवाल पूछे क्या नोड की यू घाव ना बड़ंग मतलब आन बेगल आग तंग है बोली तंग घाव सीतो लाई अमर तन वो राज ताली तल आचाहले की वो कि बोल तन वो कैक कालक ने इता घाव नु अरे कुन वाइल निकुन घाव बेगटल लागतू बत्ती मतलब आन यु घाव ना अने अपोड़ बोल जवाब से अनुल कि यु घाव ना कुन नवड़ दोस्ता लोड़ा कई किनाल लागता है अन्ना जब पहलो कावा वाचित होना तेमर नाकुन माने हले के ही बेट नावा स्वागत भेले के ही बेट अने इंगा ना दोबारा तलवात होना इदनावा दूसरो का वान अने अपोड़ वर्तन वो करने पर रो खूब आड़ा नोड़ खूब दुख क्या नोड़ बहुन के बोले तन वोल वर्रोले मर्रे ना साइन पर रो क्या तो लई आउने वोड़ भी दुख क्या नोड़ इसराइल तनवल मसीन अपोड़ चेनमाय नोड़ अपोड़ वोड़ा वनका ना साया टल पर्दा हटेमासी दल कुरुतुसना पोलुसना दूसरो चिट्ठी किताब ता तीसरो पाठ ता तेरा वचन तल अरिकुन सत्रह वचन ते पोलुस चेलद माकुन यौनिन तो लई यानि की सुमसियन इवन उजागर क्या तुल इगैद रीति तल लिखे माताई की अमर मुसन ले काहे लिखे वोम टोडित पर दिखड़ी वाटसी मुचिसी तुल के सरल और घटेमाई तबीर चिन्ह लेहुडिड वोड़ा मन मोटो आसेत्तु इंगा लुगुस बिजुनो वायदा ता नियम ता किताब तुन पढ़े माई तोड़ तद पर्दा ते वोड़ा मन मुच्ची मंदाता अत पर दबार रही मसीह न जरिया ते अलग आई ता इंगी नैण भी मूसा न किताब तुन पढ़े माई तोड़ ते वोड़ा मंत पर रो पर्दा मनाता पर बोले मसीह न खाक मल सिवाय तुलते पर्दा अलग आसे खोले माई ता प्रभु आत्मा धुल बेगा प्रभु न आत्मा आंध आगा आजादी आंध प्यारे दोस्त लुड़ीट इंगा इगा इद मांदी साप रीति दल साप आईताई की परमेश्वर यरूशलम तुन के भी तोल बाड़ी क्या न चाहे माई तोले उलवोड़ पर रो दयाता आत्मा तुन रोहता नुल नड़वर रही इद तरीका आंध बद नजरिय तल परमेश्वर ता आत्मा माई पी मनताई वर रही परमेश्वर ता दया तजरिय तल मेको निदेन पिड़काना अने इदन विचार क्या ना जरू थैले अने परमेश्वर ता पवित्र आत्मा ये तना इवन क्या ने ना मेकोन मान भक्तल बने मायना भी जरू थैले बल्कि बड़ा मेकुन क्या नाई अधिदान की उन्दे पापी ना रूप ते प्रभु यीशु मसीह न करो वासी उन माने किसी ये नट अने वन तलवन कट की ये प्रभु नी अन पापी आंदन इम नाकुन माफ की अपोड़े मट माकुन माने की किड़क परमेश्वर तपवित्र आत्मा मीरूप मंदाताई इमटबोर मंदिर बनेमासी दाखेट पॉलुस चेलल क्रोंथोसना मंडलीतून छव्वा इंदा थोल उडून मेंदुल तारीते ते ताकन वाले इंदा थोल दुनियादारी ते मनन वाले इंदा थोल फिर भी वोल वोड से इन तोले की बड़ंगे मट अयले पुनवीड किमी वा मेंदुल पवित्र आत्मा ता मंदिरान जो मी कर रू मंदाताई आ दया ता आत्मांद प्यार दोस्ता लुड़ीज इमटे दिन ख्याल तेर रट अद अनुग्रहानी दयता आत्मांद अद नाई पी एदन इन्नल हैले क्या नबड़ुल महन भक्तलांदन या फिर अना दूसरो तला छाईयन बल्कि एदन इन्नल बाड़ी की अद दयता आत्मांद अने एद दयाता कारण तल अद नाकुन पुड़ताई पपोड़ना प्रभु ईसु मसीहन माने क्या तो ना परमेश्वर ता अनुग्रह ने दया ता आत्मा नाकुन पुट्टी आई ताई वोल इसराइल ता संग ने भी इधर रीति तल व्यवहार क्या नुल इंगा जब बोल ना पर रो इच्छु दया क्या तोल तानिनल जब बोल इसराइल ता पर रो दया क्या नुल ते नाकुन बांगे परेशानी हाईले अनल अनादने टिपड़ुल खुशमंद का इदने ख्याल तेरा न जरूरी आन पोलो चेलल इदमादे तुन साफ रीति तल बते क्या तोले की बपोड़ बोले मानवल परमेश्वर तक हाक मल सिवाय तोल त्यत पर द अलग आसी खुले माइता अनित काम परमेश्वर ता दया ता जरी तले आईता है अने इंगा ग्यारह वचन ते मट पढ़े माई तलम की अदनेटी यरूशलेम ते तल भयंकर आड़ा न कवन आयल बहुन की मग्गीदोन ता तराई ते अद्रिमोन ते आसिमत्ता प्यार दोस्ता लुड़ीट शायद मट अदनेटी केंची केंची उक्त मासी हत्तुलट हुए मगर आखिरी पाठ ता आखिरी वचन लुगुस जकरियल अदनेटी ता चर्चा क्या नुल अन्याना एद आशा क्या तो न कि अपोर लुगुस इमट भी अदनेटी ता बारे ते अच्छा ताल पूंजी येत केट इद अत बखतान बदन के प्रभु ना दिया ता पड़ोडे चीने माई तल इद दिन मसीह नोड विश्वासीड़ा बाधिक पर रो हंदाना बखत तल शुरू आई ताई अने पड़ा भयंकर दुखता बखत तल आसिकुन हजार साल कना राजपाट लुगुस अविताई अने अदने बाद ते हमेशा तरासता शुरुआत आई ताई इमड प्रभु ना दिया तबारे ते मालूमत तन वो करू मिरट अने साप्रित्य तल समझे मामट अने उन्दी बार फिर तल बते कहना चाहे मैं तुना की प्रभु ना दिया उन्दे लंब बखतान उन्दे लड़ाईयान अने इद्दे ना शुरुआत मसीनोड विश्वासीड़ा जरिया तल धरती तल अलग आयन इदेन तल आयता अने मंडलीता बादुक पर हंदा न तल आसिकुन पड़ा भयंकर बखत तल अरिकुन हजार साल क नाराज पडलुगुस अविताई अने इदेन बात ते हमेशा राज शुरू आईताई इदान प्रभु न दिया फिर अमाटी ग पड़े माई तुलम के अदनेटी यरूशलेम ते इतल दुख तकलीफ आयल इदसल ते पछतावा ता दिया मंदल मूसा ने नियम कानून ते पछतावा दिया उन्दी इतल दिन मत्ता बपोड़ इसराइलिडुन किल्पमाय नारंदु अने इदान दिन मत्ता बपोड़ उड़ा पाप नहीं नल पछतावा आंदु इमटी का जरा देर विचार किम्ट किलाख न गिनती ते इसराइलिड उन्दी जगह जमा आंदुड़ अने अद्या वोड़ दुख माने किंदुड़ किल्पे मांदुड़ माता लिंग वोड़क न फैले मांदु हुए तिग्गा नावा ख्याल तल पुरबादुड़ कसंग से अंदु हुए आने अदनेटी भी बपोड़ ई सुमसियल उजागर आय नुलते इसराइली प्रजा इताले किल्पे मायल वोड़ इवन दुख माने क्या नोड़ बहुन की बोले तनवल वरोले मरीना साइन पर रो क्या तो लई मूसा ने नियम कानून ते पछतावा ता दिया इसराइलिडुन किल्पे क्या ने नल पुड़सी मत्ता ईद दिया मत्ता जबोड़ा पाप न लई पछतावा किसरे हमासी तोड़ जकर यलिन तो लई की अदनेटी पड़ा भयंकर किल्पे माय नायल इगा न जरा देर पोसी कुन मी से वनकना चाहे माय तो ना की निर्णय सोड़ नाम धारिड प्रचार के अनवा लड़ाईयुड़ बोर्ड के लोग उड़ इन तोड़े की ईशुन करूं वड़ट बोलमी को नव तो मानवल बने किसे स्यानुल अने मट तन वो काम तुम पूरु किसी येत केट वोलमी कुन लई रंगना मां दिन वह चिसा के माई तोड़ाई वोलमी कुन प्रभु यीशु मसीह ने लय बरकत सिसुताना तसल्ली सिसकमाई तोड़ाई मगर न सबसे पहले मी से पूछे कहना चाहे मैं तो न कि इमरतन वो पाप न बारे थे बड़ंग सोचे क्या तोड़े बड़ंग इमट बपुड़े तन वो पाप न लाई दुखी तोड़ेट बपोड़े अब न कारण तल आड़ तोड़ेट बड़ंग बपोड़े मीवा जीवा ओ पाप न कारण तल नुताई बड़ंग बपोड़े मीवा जीवा तरो पैद मांदी थे नल दुका तू केमट पापी आंदाम अमन लय सुंग पाप की तोड़ाम अने प्रभु यीशु मसीह मावांग पाप न कारण तल सुलित परो दुख तू झेले की तुल इत तो अन्नाइंगा मी सबन से सके माई तो ना कि इमट पापी आंदेट मगर जब अन्ना अपनो जिंदगी तब पुरानो बखत तुन ख्याल क्या तो ना अनी और पाप न पर विचार क्या तो ना जो क्या ना प्रभु ना नियम कानून तक खिलाफ ते किसी मत तो ना ते सच्ची बात तो ना नवा जीवा रूसी अंताई अने नवा कनक ने कानक न धार पोंगी लक्ष्य अंतंगई ये अवे पाप कांदू बवे न कारण तलना वो प्रभु सुमसियल सुलित पर रोतन वो जान तुम सियाना रतो प्यारा दोस्ता लुड़ीत मावा विश्वास तद मसी जिंदगी ते इतल किल्पे मायना न पछतावा ता आयना पड़ा जरूरी आई बीते माता जुन्नो बखत तमान दी आंदू बपोड़ के मसीह न मंडली तोल मुखियल इधरीति तंग संदेश सिंदुल उन्हें लोग और तनु पाप कुन ख्याल किसे कुन दुखे आसे कुन पछतावा की दौड़ मगर नेटे बखत तीतल हिला आयो नेट तो लोग और कौता के इटले माता के भक्ति त मंदिर ते सोड़िता तोड़ाई अन इतले हलत ते बाड़ो पसीता तोड़ाई जरा ध्यान से निमट परमेश्वर ता नजर ते बड़ंगा नेट इमट वो न सामनो पापीड़ेट यदि अमट खुद तुन परमेश्वर ता नजर ते हुकुम तमट खुद तनवो तुन हुड़ाना पसंद है लेकिन कम माकुन खुद तल शरमवायल माकुने झूठो घमंड तल छुटकारा ये तने जरो थई उन किल्पे मायना जरो थई बहुन की ई गलिखे माता है प्यारा दोस्ता लुड़ीट ई दियो से राजा न भारते आसीमत्ता यो से राजल प्रजा तोल प्यारोल मत तोल जब उन मौत आतू ते प्रजा तोल लुगोड़ वो निनल पड़ा भयंकर किल्पे मातोड़ अनेत किल्पे मायना मग्गी दोनता ताराई ते हद्रिमोन ते आसीमत्ता यर्मियल भक्ताल बियल राजा ना साइन पर रो खूब किल्पे मासी दुख माने की तुल आने मुन्ने 12-13 उंडे 14 वचन तेमट पढ़े माई तुलम की पुरुमेन दुल किल्पे मातो उन्दी उन्दी परिवार ते अलग अलग याने की दाऊद न खानदान ता परिवार अलग अनी उड़ा झनिक अलग लेवी न खानदान ता परिवार अलग अनी वोर्क न झनिक अलग सिमियोन ता परिवार अलग उड़ा झनिक अलग अनी जित्तों भी परिवार मंजितांग और सब अलग आसिकुन उड़ा झनिक इन किल्पे मातु इदसल ते सच्चाई ते किल्पे मायना मान दियान औ भा पाप कुन बड़ंग मंजितांग पदेने नल वोड़ी तल यून किल्पे मातोड़ अत पापान कि वोड़ तन वो मसी तन वो राज तुन माने ले किस्मत तोड़ इदे वोड़ा महापाप मंजीता जब यीशु मसीह अल पहलो कावा उड़ा नड्डू वासी मत तोल तेद बखत ते वोड़ माने ले के वोड़ बोल तो नम्रानी दया वाले मत तोल अने लोग उड़ वोन परमेश्वर तोल छोड़ की ता समझे मत तोड़ इंगा जरा देर विचार क्यों कि जब प्रभु यीशु मसीह अल दूसरो कावा वोड़ा नड्डू उन्दे राजा न रूप ते वड़ू न्याय क्यान वाले न रूप ते वायनुल तू वड़ा बड़ंग हालत आयल वड़ा बड़ंग आसीदाल कि नेंड वड़ा बारे ते केंची वन तल टोड़ी मलुचियता तोड़ अने वन खाक पिटके से सिया तोड़े प्यारो भैड़ी टन से लखनेट आद दिया लखन दो पप्पोड़ के प्रभु यीशु मसीह दूसरो में लधरतित परो वायनुल यदि मठ बुना लेंग तुन केंजी तोड़े तमी वा जीवा टोंगी तले का मनियाय मकाई इंगी दोस्त लोड़ीट यदि नेट इमट बोना लेंग तुन किंजी तोड़ी ते तन वो जीवा तोन कटर में निके मट बल्कि तन वो जीवा ताकी वार तोन उन्हें सामने खोले किसी सिमट अने प्रभु सुमसन तन वो छुटकारा स्यान वाले न रूप ते माने किसी ये नट मिकुन मियो जीवा ते असली शांति असली खुशी पुट्टल प्यारो भैडी टनसे लगनेट तेनेड मियो विश्वास बोन पर रोई बल इंसान ता पर रो या परमेश्वर ता पर रो ते वचन ते लिखे माता है कि बोल इंसान ता पर रो भरोसा क्या तो लई उलसराप वाले मान वाला आंदोल पर बोना भरोसा परमेश्वर तपर्रो मनताई उल बरकत वाले मान वाला आंदोल प्यारो भैडिट सच्चो शांति परमेश्वर इस हिस्सा के माई तो लई अनिवोल मीवा छुटकारा किस्सा के माई तो लई यदि मीवा विश्वास वोन पर मजबूत है तो वोन लाई बांगे भी काम कठिन नहीं ले वोल मी न सब कुछ किसी सके माई तो लई तो वचन ते इत भी लिखे माता है कि परख किसी ये नट के परमेश्वर भवन भलो आंदोल इंगे नावड़ प्यारो भैडी टंसे अलकनेट यदि मठ वोन परो विश्वास किसी को मुन्ने बड़े माइकेट ते मीवा रून रचड़े मिया हरेक काम ते बोल खूब बरकत से आनोल ओंड मीवा जीवातून नव खुशी से आनोल प्यारो भैडीट तेत खुशी सिर्फ माँ कुन प्रभु यीशु मसीह ले सिसे सके माई तो लई अने जो मी कुन फुटता है अध्ययन दूसरो तुन भी बते क्या नहीं ते इद्दे मावल प्रभु यीशु ना सच्चो भक्ति अने सेवान प्यारो भैडी टन से लखनेट ना कुन आशा है कि नेट इत कार्यक्रम तुन केंजा ने जरिए तल परमेश्वर दाऊ ने बरकत मी कुन सब तुन जरूर फुटता हुए आमीन।
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इम्मट मासे इद पताते संपर्किम। मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी ट्रांसवर्ल रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजन बाग नागपुर 440004 महाराष्ट्र पता उंदी बार उंडे केंचियनट कार्यक्रम सच्चो सरी ट्रांसवर्ल रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजन बाग नागपुर 440004 महाराष्ट्र मावा फोन नंबर 0422673883 मावा ईमेल आईडी gondi@radio882.com मावा ईमेल आईडी उंदी बार gondi@radio882.com मुन्नेटे कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन सप्तन बरकत सेवल।